चीनी मंडी .com पॉडकास्ट।
युक्रेनच्या साखर निर्यातीमध्ये मे महिन्यात 30% वाढ। युक्रेनियन उत्पादकांनी मे 2019 40,000 टन साखर निर्यात केली, जी एप्रिलच्या तुलनेत 30% जास्त आहे। युक्रेनच्या साखर उत्पादकांच्या राष्ट्रीय संघटनेच्या मते युक्रेनियन उत्पादकांनी चालू विपणन वर्षात 41,300 टन साखर निर्यात केली आहे, जी एप्रिलच्या तुलनेत 30% अधिक आहे। मेमध्ये युक्रेनियन साखरेचा मुख्य आयातक अझरबैजान हे होते, त्याचबरोबर तुर्की ताजिकिस्तानला पण मोठ्या प्रमाणावर साखर निर्यात केली गेली। सन 2018-2019 हंगामादरम्यान सप्टेंबर ते मे या कालावधीत 378,200 टन साखर निर्यात करण्यात आली होती, परंतु गेल्या वर्षीच्या तुलनेत 13% कमी आहे। अहवालानुसार 2018 अखेरीस युक्रेननं $217 मिलियन पर्यंत साखर निर्यात केली होती।